एक कपीघे सागराहुनी आज दिव्य उड्डाण, जय जय राम भक्त हनुमान, जय जय राम दूत हनुमान। याप्रमाणे महाबली हनुमान सागरोड्डाण करून रावणाच्या लंकेमध्ये प्रवेश करतो। जानकीचा शोध घेऊन तिला श्रीरामाचा निरोप देतो। लवकरच प्रभू राम तिची मुक्तता करतील असं तिला आश्वासन देतो। रावणाला धडा शिकवणं आवश्यक वाटल्यामुळं त्याच्या आवडत्या अशोकवनाचा पार विध्वंस करतो। अनेक राक्षसांना आणि अखया नामक रावण पुत्राला ठार मारतो। शेवटी इंद्रजितानं फेकलेल्या ब्रह्मास्त्रात ब्रह्मदेवाचा मान ठेवावा म्हणून बद्ध होऊन रावण सभेत लंकापती रावणाला भेटायला जातो। राज्यसभेत रावणाला धर्म न्याय नीती यांचं महत्त्व सांगून रामपत्नी जानकीला सन्मानाने मुक्त करून प्रभू रामचंद्राला शरण जाण्याचा सल्ला देतो। लंकापती रावण अर्थातच या सल्ल्याला ठोकर मारून श्रीरामाशी लढण्याला तयार आहे असं सांगतो। त्यावर महाबली हनुमान त्याला सुनावतो, हे मदोन्मत्त रावणा, तुझा मृत्यू जवळ आल्यामुळंच तू प्रभू रामचंद्राशी लढण्याची भाषा करतोस। तुला त्यांची शक्ती ज्ञात नसल्यामुळं तू ही वल्गना करतोस। रसिकांनो, कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता पहिल्याच भेटीत लंकापती रावणाची निर्भत्सना त्याच्याच राज्यसभेत निर्भयपणे करणाऱ्या महाबली हनुमानाचे विचार ऐकूया। सांग कसा रामाशी करशील तू सामना या गीतातून।